कैसे हुआ ये जादू, कैसे हुआ कि स्टूडेंट्स जो है खुद ब खुद सबसे पहले जाकर पढ़ाई करने लगे बिना टीचर के डांट खाए हुए, ये कैसे हुआ?
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर सध्या महक तुमच्या सोबत आहे. आणि शिक्षक जे असतात ना, ते आपलं आयुष्य घडवतात. आई वडिलांनंतरचं तेच आपल्याला आयुष्य कसं जगायचं ते शिकवत असतात. आणि आपल्याच एक सर आहेत ज्यांचं नाव आहे कांबळे सर. त्यांनी एक खूप सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे, तेच आज आपल्यासोबत इकडे टेलिफोन लाईन वरती आहेत. नमस्कार सर.
नमस्कार. मी शिवा कांबळे, जिल्हा परिषद हायस्कूल मालेगाव इथे माध्यमिक शिक्षक आहे. मी बालभारतीच्या मराठी समितीचा सदस्य असून महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचाही सदस्य आहे. 2009 मला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला असून विद्यार्थी विकासासाठी मी अविहातपणे आजपर्यंत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आलेलो आहे.
कांबळे सरांशी अजून आपण बोलणारच आहोत, पण त्याचबरोबर तुमच्याही शाळेत कोणीतरी असे टीचर असतील ना की जे काहीतरी अगदी इनोव्हेटिव्ह गोष्टी तुमच्यासाठी घेऊन यायचे, म्हणजे मग तुमचा अभ्यासातला जो रस आहे, गोडी आहे, ती वाढली पाहिजे आणि तुम्ही अभ्यास स्वतःहून केला पाहिजे, असं काहीतरी नवीन नवीन करायचे शाळेमध्ये, असं कोण होतं तुमच्या शाळेतले शिक्षक मला सांगा. 9607007935 डायल करून सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.